आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अवकाश क्षेत्रातील प्रगती सामान्य नागरिकांचं जीवन सोपं करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी 0% करण्याची उद्योग संघटनांची मागणी. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा. आगामी आशिया क्रिकेट चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांचं अपघाती निधन. आता सविस्तर बातम्या. भारतानं आज अवकाश क्षेत्रात केलेली प्रगती सामान्य नागरिकांचं जीवन सोपं करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त देशवासियांशी विशेष संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत लवकरच स्वतःचं अवकाश संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. भारत अवकाश तंत्रज्ञानाकडे केवळ वैज्ञानिक शोधाचं साधन म्हणून न पाहता जीवनमान सुलभ करण्यासाठीचं एक साधन म्हणून पाहतो असं सांगताना देशाच्या संशोधनाबाबत बोलताना मोदी म्हणाले.
स्पेस जैसे फ्युचरिस्टिक सेक्टर को देश में अनेक पाबंदियों से बांध दिया गया था. हमने इन बेड़ियों को खोला. हमने प्राइवेट सेक्टर को स्पेस टेक में परमिशन दी. और आज देखिए देश में 350 से ज्यादा स्टार्टअप स्पेस टेक के इनोवेशन और एक्सेलरेशन का इंजन बनकर उभर रहे हैं. इस कार्यक्रम में भी उनकी बढ़ चढ़ करके उपस्थिति दिख रही है. हमारे प्राइवेट सेक्टर द्वारा बनाया गया पहला PSLV रॉकेट भी जल्द ही लॉन्च किया जाएगा.
अवकाश तंत्रज्ञान भारतातील प्रशासनाचा एक अविभाज्य भाग बनत असून राष्ट्रीय अवकाश दिन हा इतिहासावरील आत्मविश्वास आणि भविष्यातील संकल्प असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातील शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर आपण लवकरच गगनयान मोहीम यशस्वी करू असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. मोदी यांनी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये पीक विमा योजनांमध्ये उपग्रह आधारित मूल्यांकन उपग्रह सक्षम माहिती आणि सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन अनुप्रयोग आणि भूस्थानिक माहितीचा वापर यांसारखी उदाहरणं दिली. राष्ट्रीय अवकाश दिन हा तरुणांमध्ये उत्साह आणि आकर्षणाचा एक भाग बनला असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 11 वर्षात सरकारनं अवकाश क्षेत्रात अनेक सुधारणा राबवल्या आहेत असंही मोदी यावेळी म्हणाले. 25 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या सर्व टपाल वस्तू तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं घेतला आहे. अमेरिकन सरकारनं दिलेल्या कार्यकारी आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार $800 पर्यंतच्या वस्तूंसाठीची शुल्कमुक्त सूट या महिन्याच्या 29 तारखेपासून रद्द करण्यात येणार आहे. दळणवळण मंत्रालयानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात पत्र कागदपत्र आणि $100 मूल्यांपर्यंतच्या भेटवस्तू शुल्कमुक्त राहतील असं नमूद केलं आहे. ज्या ग्राहकांना आधीच आरक्षित केलेल्या वस्तू या परिस्थितीमुळे अमेरिकेला पाठवता येणार नाहीत ते अशा वस्तूंच्या टपाल खर्चाची परतफेड मागू शकतात. येत्या 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची 56वी बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान जीएसटीशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई हा देशातील सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न झाला आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आकारण्यात येणाऱ्या 5% जीएसटीमुळे ही भाववाढ आणखी गंभीर बनली आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तू आणि मिरचीवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करून 0% करण्यात यावा अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसंच जीएसटी समितीच्या मुख्य आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. सरकारनं या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन महागाईच्या तडाख्यात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचेती यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. महिलांच्या सहभागाशिवाय विकसित भारत शक्य नसल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत दादर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून बेटी बचावपासून लखपती दीदी यांपर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून राज्यात गेल्या वर्षी 25 लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून घोषित केला असून या महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलार यांच्या हस्ते महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचं लोकार्पण काल मुंबईत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धांमधील पारितोषिकाची रक्कम वाढवण्यात आली असून राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला साडेसात लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यास 50,000 आणि तालुकास्तरीय विजेत्यांना 25,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याकरिता प्रवेश अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची योजना असून 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये यानुसार भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठी 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या दरम्यान महाअनुदान.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन शेलार यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील शेतजमिनीची काल पाहणी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनाम्यामध्ये करून घेण्याच्या पंचनाम्याचे चावडी वाचन करण्याचे तसंच नुकसानग्रस्त पात्र लाभार्थी सुटणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जाधव यांनी यावेळी दिल्या. कोयना धरणामध्ये जमीन गेल्यानंतर अद्यापपर्यंत जमीन मागणीसाठी अर्ज केला नाही अशा धरणग्रस्तांनी जमीन मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. महसूल प्रशासनानं पसंतीच्या जमिनी दाखवण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करावं असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन आणि महिंद्र प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाबाबतचा आढावा काल देसाई यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. मूळ मालक हयात नसलेल्या नागरिकांच्या वारसांनी अर्ज करावेत असंही देसाई यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रभाग प्रशासनानं चुकीच्या पद्धतीने फोडल्याचा आरोप केला आहे. या प्रभाग रचनेबाबत हरकती सूचना देण्यात येतील तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबत 4 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधित कार्यालयात हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. आगामी आशियाई क्रिकेट चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार असून शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे. भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, ओमान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती हे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरिराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला. प्राध्यापक हरिराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते. राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा एक संशोधक, अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावला आहे असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राध्यापक हरिराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली तसं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. चिपळूण तालुक्यातील पिंपळी नांदिवसे या रस्त्यावरील खडपोली पूल काल रात्री कोसळला आहे. दसपट्टी भागाला जोडणारा हा 23 क्रमांकाचा जिल्हा मार्ग आहे. पूल कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक पेढांबे ते खडपोली या पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. हा पूल 50 वर्ष जुना असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अवकाश क्षेत्रातील प्रगती सामान्य नागरिकांचं जीवन सोपं करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. जीवनावश्यक वस्तूंवरील GST 0% करण्याची उद्योग संघटनांची मागणी. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा, आगामी आशियाई क्रिकेट चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरिराम त्रिपाठी यांचं अपघाती निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.